नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज राष्ट्रपती भवनांत 2022-23 ह्या वर्सा खातीरचे म्हजो भारत राष्ट्रीय सेवा योजना एनएसएसचे एनएसएस युनिट्स आनी तांचे कार्यक्रम अधिकारी आनी एनएसएस स्वयंसेवकांक 40 पुरस्कार प्रदान केले. युवा वेव्हार आनी खेळा मंत्रालय दर वर्सा एनएसएस स्वयंसेवक युनिट्स आनी कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या समुदायीक सेवा आनी राष्ट्र उभारणीत अपवादात्मक योगदानाची दखल घेवपाक राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान करतात. केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळा मंत्री डॉ मनसुख मांडविया या वेळार उपस्थित आशिल्ले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग फाल्यां नवी दिल्लीत देशातल्या संरक्षण उत्पादनातल्या संधींचेर राष्ट्रीय स्तरावेल्या परिषदेचे उक्तावण करतले. संरक्षण मंत्रालय आनी राज्य आनी केंद्रशासित प्रदेश सरकारां मदीं समन्वय मजबूत करपाक ही परिषद एक केंद्रीत माची प्रदान करतली, जाचो उद्देश संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णता प्राप्त करपाच्या राष्ट्रीय ध्येयाकडे प्रादेशीक औद्योगिक धोरणां आनी मुळाव्या सुविधांचो विकास संरेखित करप आसा. ह्या कार्यक्रमा वेळार सिंग नवीन संरक्षण एक्सीम पोर्टल लॉन्च करतले. स्वदेशीकरणाक चालना दिवपाक, संरक्षण निर्यात वाढोवपाक आनी ह्या क्षेत्रांत गुंतवणुकीक प्रोत्साहन दिवपाक सुरू आशिल्ल्या राष्ट्रीय प्रयत्नां लेगीत उजवाड घालतले. रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी आज सांगले की भारताक विकसीत राष्ट्र करपाक आकांक्षा बाळगिता आनी हे ध्येय साध्य करपाक शिक्षण क्षेत्राक बळकटी दिवप म्हत्वाचे आसा. खंयच्याय देशाक उत्कृश्ट कामगिरी करपाक शिक्षण अत्यंत म्हत्वाचे आसा हाचेर मंत्र्यांनी भर दिलो. गडकरी हांणी अधोरेखीत केले की भारतान जगातली सगळ्यांत चड तरणी प्रतिभावान प्रशिक्षित आनी कुशळ अभियांत्रिकी मनुष्यबळ आसा. भारताक स्वावलंबी राष्ट्र करपाक मंत्र्यांनी सगळ्यांक वेस्ट टू वेल्थ आनी नॉलेज टू वेल्थ ह्या मंत्रान एकठांय काम करपाचे आवाहन केले.
वेस्ट टू वेल्थ एंड नॉलेज टू वेल्थ, ये मंत्र सामने रखकर देश के भविष्य में आत्मनिर्भर भारत बनाना, $5 trillion की इकोनॉमी बनाना, ये केवल टेक्नोलॉजी और कैपिटल से नहीं हो पाएगा. ये आप जैसे लोगों के इनोवेटिव रिसर्च के कारण होगा. एक्सपोर्ट बढ़ेगा, उससे वेल्थ क्रिएट होगी, एम्प्लॉयमेंट पोटेंशियल क्रिएट होगा, गांव गरीब मजदूर किसानों का कल्याण होगा, विश्वगुरु बनने के मिशन में कामयाब होंगे.
आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्धतीचेर खबरां निवेदकां खातीर अर्ज मागयता. पदवीधर, कोंकणी भाशेचे पुराय गिन्यान तशेंच भाशांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचे. अर्ज पावपाची निमाणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. अधिक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागाकडे संपर्क साधचो. मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी सांगला की बिहारांत वट्ट 243 विधानसभा मतदारसंघ आसात, तातूंतले 38 अनुसुचीत जाती खातीर आनी 2 अनुसुचीत जमाती खातीर राखून दवरल्यात. वट्ट मतदारांची संख्या सुमार 7.42 कोटी आसा. वेंचणूक 6, 11 आनी 14 अशा 3 पांवड्यांनी जातली. जयपुरातल्या सवाई मानसिंग रुग्णालयात लागिल्ल्या उज्याच्या घडणुके बद्दल भलायकी मंत्री जेपी नड्डा हांणी दुख्ख व्यक्त केले आनी राजस्थानाचे मुखेलमंत्री भजनलाल शर्मा कडेन उलोवन भलायकी सुविधा आनी मदत कार्याबद्दल विचारपूस केली. मजगती उज्याच्या या घडणुके बद्दल गृहमंत्री अमित शहा हांणी दुख्ख व्यक्त केला. या घडणुकेत जाल्ल्या जिवीतहानी बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दुख्ख व्यक्त केला. भारतीय हवामान खात्यान आयज जम्मू काश्मीर, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आनी दिल्ली एनसीआरांत कांय सुवातींनी पावस पडपाचो अदमास काडला. दिल्ली आनी लागसारच्या वाठारांनी आयज गाराची परिस्थिती येवपाची शक्यताय आसा. आकाशवाणी न्यूजाकडे उलयतना आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ आर के जेनामानी हांणी सांगले की फाल्यां सावन राष्ट्रीय राजधानीत पावसाच्या प्रमाणांत उणाव येतलो.
Rain has been occurring over Western Himalayan region, Jammu Kashmir, Himachal Pradesh, Uttarakhand, Punjab, Haryana and also NCR Delhi. Thunderstorm for Jammu Kashmir, Himachal Pradesh, Uttarakhand, also for Punjab and Haryana. It is mainly isolated heavy rainfall. To the Eastern India, over Bihar and Subhimalayan Western and Sikkim, we have been further deep in the rainfall.
नवी दिल्लीत जाल्ल्या संवसारीक पॅरा एथलेटिक सर्तीन भारतान 22 पदकां जिखून आपली मोहीम सोपयली. तातूंत 6 भांगरा, 9 रुप्या आनी 7 काश्या पदकाचो आस्पाव आसा. संवसारीक पॅरा एथलेटिक सर्तीन भारताच्या इतिहासीक कामगिरीची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज तोखणाय केली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत प्रधानमंत्र्यांनी सांगले की भारतीय पंगडान आतां मेरेनची सगळ्यांत बरी कामगिरी दर्शयल्या. तातूंत 6 भांगरा पदकां सयत 22 पदकां तांणी मेळयल्या. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.